नमस्कार, मी विजया सहजराव. ऐकूया काही ठळक घडामोडी. राज्यातल्या विधानसभा निवडणुकीसाठी उद्या सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. त्यासाठी अधिकारी कर्मचारी मतदान केंद्रावर रवाना होत आहेत. राज्यात यंदा 9,70,00,000 अधिक मतदार 288 आमदारांना निवडून देणार आहेत. त्यांच्यासाठी 1,427 मतदान केंद्र उभारली असून दुर्गम भाग वगळता इतर ठिकाणी सकाळी 7 ते संध्याकाळी 6 मतदान होईल. विधानसभा निवडणुकीसाठी यंदा 4,136 उमेदवार रिंगणात आहेत. राज्यातल्या 288 मतदारसंघांमध्ये 158 पक्षांकडून 2,050 उमेदवार रिंगणात आहेत. उर्वरित 2,086 अपक्ष आहेत. सर्वाधिक 237 उमेदवार बहुजन समाज पार्टीनं उभे केले असून वंचित बहुजन आघाडीचे 200 उमेदवार रिंगणात आहेत. भाजपाने 149, मनसेनं 125, काँग्रेसनं 101 उमेदवारांना निवडणुकीत उतरवलं आहे. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून 95, शरद पवारांकडून 86, एकनाथ शिंदेकडून 81, अजित पवारांकडून 59 उमेदवार रिंगणात आहेत. पालघर जिल्ह्यात नालासोपाऱ्यात भाजपा नेते विनोद तावडे पैसे वाटत असल्याचा आरोप बहुजन विकास आघाडी पक्षानं केला आहे. तावडे कथितरित्या पैसे वाटत असल्याचा व्हिडिओ प्रसिद्ध झाला आहे. बविया कार्यकर्त्यांना असाच गैरसमज झाला आहे. तरीही कुणाचा काही आक्षेप असेल तर निवडणूक आयोगाकडून चौकशी व्हावी असा आपलाही आग्रह आहे, अशी प्रतिक्रिया तावडे यांनी दिली आहे. या प्रकरणी तावडे यांच्याविरुद्ध पालघरमध्ये तक्रार दाखल झाली आहे. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज 239 अंकांची वाढ झाली आणि तो 77,578 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 65 अंकांची वाढ नोंदवत 23,579 अंकांवर बंद झाला. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.